इब्री लोकास पत्र अध्याय 8। आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की असा मुख्य याजक आम्हाला लाभलेला आहे की जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो आणि कोणत्याही मानव निर्मित मंडपात नव्हे तर प्रभू परमेश्वराने बनविलेल्या खऱ्या खुऱ्या मंदिराच्या परम पवित्र स्थानात तो मुख्य याजकाची सेवा करतो। प्रत्येक मुख्य याजक जो नेमलेला असतो त्याला दाने व अर्पणे सादर करावी लागतात, म्हणून आपल्या ह्या मुख्य याजकाला देखील काहीतरी सादर करणे जरुरीचे होते। जर तो पृथ्वीवर असता तर तो मुख्य याजक देखील झाला नसता, कारण तेथे अगोदरचे नियम शास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत। ते जी कामे करतात ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत। परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला,
तुला पर्वतावर मी जो नमुना दाखविला त्या सूचनांवर हुकूम प्रत्येक गोष्ट कर।
परंतु येशूला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे। जर पूर्वीचा करार दोषविरहित असता तर त्याच्या जागी दुसऱ्या कराराची गरज भासली नसती, परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला। तो म्हणाला,
परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत जेव्हा मी इस्रायल लोकांबरोबर नवा करार करीन व यहुदाच्या घराण्याशी नवा करार करीन, ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजाशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही। त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली। परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर मी इस्रायल लोकांबरोबर असा करार करेन, मी माझे नियम त्यांच्या अंतकरणात घालेन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील। तुमच्या प्रभूला ओळखा, असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वजण मला ओळखतील, कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांचे अपराध माफ करीन, त्यांची पापे विसरून जाईन।
या कराराला नवीन करार म्हटले, म्हणून त्याने पहिला करार जुना ठरविला। जे जुने ते निकामी ठरते व नाहीसे होऊन जाते,